പരമഹംസ സദ്ഗുരു സ്വാമി മക്കളായിരുന്നു. സ്വാമിജിനെ ഡിസംബർ 1988 പണ്ടർപൂർ ഗോന്തോലി ആനന്ദ യാത്ര കാടി ഹോത്തി. തിച്ചാ വൃത്താന്ത ആപ്പൺ പാഹതോ. दिनांक 23 आणि 24 डिसेंबर 1988 ला गोंदवल्याला महाराजांचा 75वी पुण्यतिथी सोहळा होता. या समारंभाकरता स्वामीजींना गोंदवल्याला बोलवलं होतं. या समारंभात स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवर प्रवचनही होतं. स्वामीजी सर्व साधकांसमवेत गोंदवल्याला गेले होते. डिसेंबर महिना, त्यामुळे थंडीचे दिवस. त्यातून त्या वर्षी थंडीने उच्चांक गाठला होता. सर्व साधक मंडळी पहाटे गरम पाण्याने स्नान करत होती, पण स्वामीजींनी मात्र पहाटे 4 वाजता थंडगार पाण्याने स्नान केले. सकाळी 6 वाजता कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात 10 वाजता स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन झालं. स्वामीजींच्या प्रवचनाच्या वेळी बेलसरे महाराज त्यांच्या समोरच बसले होते. ते अगदी तन्मय होऊन प्रवचन ऐकत होते. मध्ये मध्ये स्वामीजींच्या बोलण्याला मान डोलवीत होते. स्वामीजींचं प्रवचन संपून ते त्यांच्या खोलीत येऊन बसले. थोड्याच वेळात बाबा बेलसरेही तिथे आले. मग बऱ्याच वेळपर्यंत स्वामीजी आणि बाबांची ज्ञानेश्वरी संबंधी चर्चा सुरू होती. निघताना बाबा स्वामीजींना म्हणाले, मला तर असं वाटतं की सर्व सोडून द्यावं आणि आपल्या पायांशी बसून ज्ञानेश्वरी ऐकावी यापुढे. बाबांना स्वामीजींबद्दल खूपच प्रेम आणि आदर होता. नंतर बाबा तिथून गेल्यावर थोड्या वेळाने गोंदवल्याचे विश्वस्त आणि त्यांच्या समवेत आणखीन काही मंडळी स्वामीजींच्या खोलीत आली आणि स्वामीजींना नमस्कार करून म्हणाली, बाबांनी आपल्याला नमस्कार सांगितला आहे. त्यावर स्वामीजी लगेच नम्रपणे म्हणाले, बाबा माझ्यापेक्षा खूप मोठे आहे, त्यांनाच माझा साष्टांग नमस्कार. ती मंडळी पुढे म्हणाली, बाबांनी आम्हाला मुद्दाम तुमच्याजवळ पाठवलं आहे. बाबा म्हणाले, स्वामी माधवनाथ फार मोठे योगी पुरुष आहेत. ते अध्यात्मातले अधिकारी महापुरुष आहेत. त्यांच्याकडून तुम्ही ध्यान शिकून घ्या. ध्यान कसं करायचं ते नीट समजून घ्या. तुमच्या शंका त्यांना विचारा, म्हणून आम्ही आपल्याकडे आलो आहोत. नंतर त्यांनी स्वामीजींकडून ध्यानाची प्रक्रिया समजून घेतली, अनेक प्रश्न विचारले आणि त्यांचे पूर्ण समाधान झाल्यावरच ते तिथून निघाले. त्याच दिवशी संध्याकाळी त्याच व्यासपीठावर बाबांचं प्रवचन होत. त्यानंतर बोलताना बाबांनी स्वामीजींच आणि त्यांच्या कार्याचं जाहीरपणे खुल्या दिलाने कौतुक केलं. एका संप्रदायाच्या अधिकारी व्यक्तीने त्यांच्याच व्यासपीठावरून दुसऱ्या संप्रदायाच्या अधिकारी व्यक्तीच असं कौतुक क्वचितच केलं असेल, पण बाबांनी हे औदार्य दाखवलं. नंतर त्यांनी स्वामीजींचा सत्कार केला. सत्काराकरता स्वामीजी व्यासपीठावर आले तेव्हा बाबांनी व्यासपीठावरच आपल्या दोन्ही हातांनी स्वामीजींचे दोन्ही गाल धरून स्वामीजींचा चक्क गालगुच्चाच घेतला. ते दृश्य खरोखरच विलोभनीय असंच होत. स्वामीजींची ही पंढरपूर गोंदवली आनंद यात्रा काही क्षणांमुळे विशेष अविस्मरणीय ठरली. त्यापैकी एक म्हणजे गोंदवल्याची स्वामीजी आणि बेलसरे महाराजांची भेट, तर पंढरपूर आंदयात्रा स्वामीजी आणि मकरंदनाथांच्या आंतरिक प्रेम आणि अलौकिक गुरु शिष्य संबंधांमुळे संस्मरणीय झाली. पंढरपूरच्या मंदिरात मकरंदनाथांना प्राप्त झालेली दाढ भावावस्था, तसेच पंढरीनाथांच्या समोर स्वामी माधवनाथांनी मकरंदनाथांना दिलेलं दृढ आलिंगन, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात असं सद्गुरूंनी शिष्याला क्वचितच कधी आलिंगन दिलं असावं. अशा मखमली आठवणींची शिदोरी घेऊन स्वामीजींसमवेत सर्व साधक मंडळी पुण्याला परतली. गुरु पौर्णिमा शुक्रवार दिनांक 29 जुलै 1988 दुपारची वेळ. स्वामीजी म्हणाले, सद्गुरूंना आपल्याला मिळालेलं सर्वच्या सर्व कुणाला ते द्यावं असं वाटतं, त्याकरता ते शिष्य शोधत असतात. पण असं सर्व घेणारा शिष्यच मिळत नाही. सद्गुरूंची तयारी आपलं सर्वस्व शिष्याला द्यायची असते, पण ते घेण्याची पात्रता शिष्यात नसते, शिष्यच कमी पडतो. मी विचारलं, अशी पात्रता येण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहे, शिष्याची स्थिती कशी असायला हवी? स्वामीजी म्हणाले, मुख्य म्हणजे तीक्ष्ण ग्रहण शक्ती, नेमकं ग्रहण असायला हवं. सद्गुरु काय सांगतात ते प्रथम नेमकं समजायला हवं. समजलं की एकाग्रतेने त्याच्याशी एकरूप व्हायला हवं. त्या क्षणी शिष्याचा भाव उत्कट असायला हवा. सद्गुरूंबद्दल अतीव प्रेम, निष्ठा आणि श्रद्धा असायला हवी, आणि त्याच वेळी संपूर्ण शरणागती व्हायला हवी. एवढं सगळं एकाच वेळी घडून आलं तर मग सद्गुरु कृपेचा लाभ शिष्याला होतो. असा नेमका क्षण हेरून सद्गुरु शिष्यावर कृपेचा वर्षाव करतात, मग त्या शिष्याला घबाडच मिळतं, त्याची अध्यात्मात उत्तम प्रगती होते. पण हे गुण नसतील तर मात्र सद्गुरु काहीही करू शकत नाहीतर ज्ञानोबांनी सगळीच्या सगळी आळंदी उद्धरून टाकली असती. पण तसं झालं नाही. असा शिष्यच मिळणं दुर्मिळ आहे. अगदी शक्ती संक्रमण व्हायला सुद्धा शिष्याची तशी मानसिकता असावी लागते, त्याचा भाव उत्कट असावा लागतो, तरच शक्ती संक्रमणाचा योग्य तो फायदा होतो. म्हणून शिष्याची योग्य ती तयारी असेल तरच सद्गुरू त्याला कृपेचं दान देऊ शकतात. कधी कधी स्वामीजी त्यांच्या पूर्वायुष्यातील काही आठवणी सांगायचे. असेच एकदा स्वामीजी म्हणाले, बापू म्हणजे अनिलच्या मागे एक मुलगा होता, सुनील नाव होत त्याच, गोड मुलगा होता, 1 वर्षाचा असेल त्यावेळी, हुशार होता. मी दुपारी दुकानातून घरी यायच्या वेळी दारात घोटाळत असायचा. कशाला ठाऊक आहे असं म्हणून स्वामीजी हसू लागले. मग क्षणभराने म्हणाले, दुपारी मी दुकानातून घरी आलो की चप्पल काढताना माझ्या दोन्ही पायांना धरून उभा राहायचा आणि मला कडेवर घ्यायला सांगायचं. मी त्याला कडेवर घेतलं की माझ्या शर्टाच्या खिशात हात घालून खिशातले सगळे पैसे आपल्या दोन्ही हातात काढून घ्यायचा आणि आपलं काम झालं की मला खाली उतरायला सांगायचं. मी त्याला कडेवरून खाली उतरत असे आणि आता हा काय करतो म्हणून पाहत असे. तर तो निघून तिथून निघून थेट माझ्या आईजवळ जायचा आणि आपल्या दोन्ही हातातले सर्व पैसे माझ्या आईला द्यायचा. मग खेळायला पळायचा. त्याचा अगदी रोजचा हा नियम असे. मला या गोष्टीची मोठी गंमत वाटायची. मी रोज दुपारी दुकानातून निघताना शर्टाच्या खिशात एक ठराविक रक्कम ठेवत असे आणि बाकीचे सर्व पैसे आज कोपरीच्या खिशात ठेवत असे. पुढे 1.5 वर्षांचा असताना दांड्या खोकला झाल्याचं निमित्त झालं आणि त्यातच तो गेला. पण त्यानंतरही शेवटपर्यंत आईला एक ठराविक रक्कम रोज देण्याचा नेम मी चालू ठेवला.
Señora.